अबोटाबाद पाकव्याप्त काश्मीरजवळचं पाकिस्तानातलं एक रम्य शहर. तारीख 2 मे 2011. वेळ मध्यरात्रीनंतरची. शोएब अख्तर या आय टी इंजिनियरची झोपमोड झाली ती त्याच्या घरावरून भिरभिरत गेलेल्या 2 हेलिकॉप्टर्सच्या आवाजानं. हे काहीतरी वेगळं आहे असं जाणवल्यानं त्यानं लगेच ट्विट केलं. त्यापुढच्या 10 मिनिटात मोठ्या ब्लास्टचा आवाज आला. अ ह्यूज विंडो शेकिंग बँग हिअर इन अबोटाबाद. आय होप इट्स नॉट द स्टार्ट ऑफ समथिंग नास्टी. असं अख्तरनं घाईघाईत दुसरं ट्विट केलं. अख्तरला तेव्हा कल्पनाही नव्हती की त्याची ट्विट्स जगभरातल्या बातम्यांमध्ये झळकणार आहेत. कारण त्याच्या डोक्यावरून घोंगावत गेली ती अमेरिकन हेलिकॉप्टर्स होती आणि त्यांच्या रडारवर होता त्याच्या घरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर गेल्या 5-6 वर्षांपासून दडून बसलेला मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट ओसामा बिन लादेन. हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन मेढेकर तुम्हा सगळ्या लिस्नर्सचं अगदी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला माहितीच आहे या पॉडकास्टच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असते एक नवीन हटके आणि कल्ट म्हणता येईल अशी क्राईम केस आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन. मित्रांनो, योगायोगानं आज 30 सप्टेंबर आहे आणि आज इंटरनॅशनल पॉडकास्ट डे पण आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना जागतिक पॉडकास्ट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वास्तविक आपल्याकडे अजून पॉडकास्ट हे मीडियम फार लोकांना माहिती नाही आहे, तरी तुम्ही सगळे आवर्जून मराठी क्राईम कथा ऐकताय, त्याला भरभरून प्रतिसाद देताय, त्याच्यामुळे मला तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. अजून एक मस्त डेव्हलपमेंट म्हणजे जिओ सावन या ॲपवर प्लॅटफॉर्मवर मराठी क्राईम कथा हा बेस्ट क्राईम अँड हॉरर पॉडकास्ट या कॅटेगरीमध्ये फीचर्ड झालेला आहे. त्याच्यामुळे रिस्पॉन्सही तुफान वाढलेला आहे आपल्या पॉडकास्टला. सो मी परत एकदा तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणतो आणि आजच्या आपल्या एपिसोडची सुरुवात करतो. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण 9/11 नेमका हल्ला काय होता, तो कसा झाला आणि अमेरिकेनं त्यानंतर लादेनपर्यंत पोहोचण्यासाठी कसं जंग पछाडलं ते सगळं पाहिलं. याच केसच्या दुसऱ्या भागात आज आपण प्रत्यक्ष ऑपरेशन नेपच्यून स्पियर कसं पार पडलं, यात ऐनवेळी कोणते टेक्निकल एरर्स आले, त्याच्यावर कसं ओव्हरकम करण्यात आलं आणि शेवटी अमेरिकन फोर्सेस हे लादेनपर्यंत कसे पोहोचले या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. सो खूप एक्साइटमेंट असणार आहे या एपिसोडमध्ये. सो दिल थांब के बैठिए और सुनिए. तर मित्रांनो, अमेरिकेचे तेव्हाचे प्रेसिडेंट बराक ओबामा यांनी 29 एप्रिलला लादेनला ढेर करण्याच्या ऑपरेशन नेपच्यून स्पियरला फायनली गोअहेड दिला. वास्तविक ऑगस्ट 2010 पहिल्यांदा लादेनचा खबरी कुरियर अबू अहमद अल कुवैतीमुळं अमेरिकेला लादेनचा हा ठावठिकाणा कळला होता अबोटाबादमधला. पण साधारण 8 ते 9 महिने इंटेलिजन्स गॅदर केल्यावरही त्या घरात नक्की लादेनच आहे का याची खात्री अमेरिकी एजन्सीजला काही केल्या होत नव्हती, हे आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं आहे. नंतर CBS या न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीतही दिस वॉज स्टील अ 55-45 सिच्युएशन असं म्हणत ओबामांनीही याची कबुली दिली होती. खरं तर अमेरिकेनं यासाठी खूप प्रयत्न केले होते, म्हणजे त्या घरातला जो कोण शख्स आहे तो लादेनच आहे हे डिटेक्ट करण्यासाठी. म्हणजे RQ-170 सेंटिनल हे वटवागळाच्या पंखाच्या आकाराचं स्टेल्थ ड्रोन हे लादेनच्या घरावर 24/7 वॉच ठेवून होतं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते हाय अल्टिट्यूडला राहून रिअल टाईममध्ये फोटो आणि व्हिडिओ हे पाठवतं. दुसरीकडे BBCच्या बातमीत लादेनच्या घराशेजारी राहणाऱ्यांचे काही कोट्स आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी साध्या वेशातली काही लोकं या एरियात घर विकत घ्यायचे म्हणून चौकशी करत फिरत होती. इथल्या घरांच्या आर्किटेक्चरचं कन्स्ट्रक्शनचं डिझाईनचं ती खूप कौतुक करत होती. यावेळी त्या माणसांनी लादेनच्या घरातही डोकावण्याचा प्रयत्न केला होता. नाही म्हणायला अमेरिकी इंटेलला या घरात भराभर जिने चढउतार करणारा एक अरब आढळला होता. त्यांनी त्याला दी पेसर असं टोपण नावही दिलं होतं, पण तोच लादेन आहे हे काही केल्या क्लिअर होत नव्हतं. दुसरीकडे लादेनचं नखही बाहेरच्या जगाच्या दृष्टीस पडू नाही याची पुरेपूर काळजी त्यानं स्वतःनं आणि ते घर बांधणाऱ्यांनीही घेतली होती. घरातला कुठलाच सदस्य आजूबाजूच्यांशी कधीच बोलायचा नाही हे तर आहेच, पण घरातला कचराही घराबाहेर जाऊ न देता तो बाहेर मोकळ्या जागेत जाळला जायचा. लादेनच्या घरात तर मोबाईल, टी व्ही, इंटरनेट असं कुठलंही कनेक्शन नव्हतं ज्यायोगे अमेरिकी एजन्सीज त्याचं लोकेशन हंट करू शकतील. तसंच कुवैती हा जो लादेनचा खास माणूस होता तोही लादेनच्याच प्रिमायसेसमध्ये दुसऱ्या घरात राहत होता, पण तोही त्याला समजा कोणाला मोबाईलवरनं फोन करायचा झाल्यास आधी तो 1.5 तास ड्राईव्ह करून कुठेतरी लांब जायचा आणि त्यानंतरच फोनमध्ये बॅटरी टाकत तो फोन सुरू करायचा. या सगळ्यामागचा उद्देश एकच असायचा की काहीही झालं तरी लादेनचं लोकेशन हे कळू नाही. त्यामुळे सर 5-6 वर्ष अबोटाबादमध्ये लादेन आपल्या फॅमिलीसोबत छेहन की सास राहिला होता. पण ही सगळी काळजी घेऊनही अमेरिका अखेर लादेनपर्यंत पोचली होती आणि अबोटाबादच्या आकाशात घोंगावणारी हेलिकॉप्टर्स त्याच्यावर काळ बनून चालली होती. मित्रांनो, ऑपरेशन नेपच्यून स्पियरची जबाबदारी ही US नेव्ही सील युनिट 6 या स्पेशल फोर्सवर सोपवण्यात आली होती. या टीममधले कमांडोज अनेक दिवस या सगळ्यात मोठ्या ऑपरेशनची तयारी करत होते. लादेन लपलेला त्या घराचं कॅडद्वारे डिझाईन आणि या डिझाईनद्वारे डिटेल्ड प्रतिकृती बनवण्यात आली होती. इतकंच नाही तर घराचा एरिया हा 1.5 एकर एवढा होता, सो तेवढ्याच एकरवर एक ही प्रतिकृती बनवलेली आणि एका फॉरेस्टमध्ये कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने त्यांची पूर्ण सराव चाललेला. या सरावात 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स तिथं यायची, त्याच्यावरनं झपझप रोप्सद्वारे सोल्जर्स कमांडोज खाली उतरायचे आणि प्रत्यक्ष रंगीत तालीम केली जायची, अशी सगळी प्रॅक्टिस त्यांची सुरू होती. तर सोमवार 2 मे 2011 ही अमावस्याची अंधारी रात्र मोहिमेसाठी निश्चित करण्यात आली. अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरातल्या US बेसवरून नेव्ही सील कमांडोजच्या 2 टीम्सना घेऊन 5 हेलिकॉप्टर्स आकाशात झेपावली. यापैकी 3 चिनूक हेलिकॉप्टर्समध्ये, चिनूक हे नाव आहे त्या हेलिकॉप्टरचं, तर या 3 चिनूक हेलिकॉप्टर्समध्ये 24 कमांडोजची बॅकअप टीम होती. ही तिन्ही चॉपर्स सिंधू नदीच्या काठी लँड झाली. तिथून लादेनचं घर हे अवघ्या 10 मिनिटांच्या फ्लाईंग डिस्टन्सवर होतं. तर उरलेली 2 चॉपर्स ही रडारवर सहजासहजी दिसणार नाहीत अशी स्पेशली डिझाईन ॲडॅप्टेड 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स होती. त्या दोन्हीमध्ये मिळून, म्हणजे या उरलेल्या 2 हेलिकॉप्टर्समुळे ते मिळून 23 सील कमांडोज, 1 ट्रान्सलेटर, तर कैरो नावाचा 1 स्निफर डॉगही होता. यापैकी 3 सील्स कमांडोजवर फक्त आणि फक्त लादेनला हुडकण्याची जबाबदारी होती. ओरिजिनल प्लॅननुसार 2 हेलिकॉप्टर्सपैकी 1 हेलिकॉप्टर हे लादेनच्या घरावर होवर करत राहणार होतं आणि रोप्सच्या साह्यानं कमांडोज हे थेट घराच्या छपरावर उतरणार होते, तर दुसऱ्या हेलिकॉप्टरमधले कमांडोज हे घराबाहेरच्या मोकळ्या जागेत उतरणार होते. हेलिकॉप्टर्स येणार आणि कमांडोज उतरले की परत निघून जाणार अशी थोडक्यात योजना होती, ज्यायोगे त्या एरियातल्या बाकीच्या आजूबाजूच्यांचं लोकांचं फार लक्ष वेधलं जाणार नाही. तसंच लादेनच्या घरातही जे काही सिक्युरिटी असेल, पर्सनल असेल, त्यांचंही लक्ष, म्हणजे त्यांना काही काळाच्या आत हे ऑपरेशन सुरू होईल असा ओरिजिनल प्लॅन होता. तसंच काही कमांडोज हे थेट घरावर तर काही घराबाहेर उतरल्यानं लादेनला पळून जायलाही काही स्कोप हा राहणार नव्हता. कारण एक भीती किंवा एक शक्यता अशी होती की लादेननं 11th R पळण्यासाठी म्हणून काही त्या घरात काही खंदक खणले का, काही भुयार खणले का, ज्यायोगे आपल्यावर अटॅक होतो आहे अशी नुसती शंका जरी आली तरी लादेन तिथनं एस्केप होईल. सो त्याच्यामुळे खरं हा सरप्राईज एलिमेंट त्यांना जपायचा होता या ऑपरेशनमध्ये संपूर्ण. पण झालं असं की लादेनच्या घरावर, म्हणजे जे वरती छतावर ज्या हेलिकॉप्टर्समधनं कमांडोज उतरणार होते, तर त्या हेलिकॉप्टरचा बॅलन्स हा अचानक ढळायला लागला. पायलटनं अपेक्षित केलेलं त्यापेक्षा अबोटाबादमध्ये, पाकिस्तानच्या त्या अबोटाबाद सिटीमध्ये त्यावेळेला जास्त तापमान होतं, त्यामुळं जमिनीहून इतक्या कमी अंतरावर भिरभिरणाऱ्या हेलिकॉप्टरमुळे जे काही एअर प्रेशर निर्माण झालं त्याचा अंदाज हा पायलटलाही आला नाही आणि कोणताच पर्याय न राहिल्यानं पायलटला ते चॉपर हे घराबाहेरच्या परिसरात हार्ड लँड करावं लागलं. पण ते करताना नेमकं चॉपरची शेफ्टी जी आहे, टेल जी आहे, ती त्या घराला असलेल्या उंच भिंतीत अडकली आणि हेलिकॉप्टरचं नुकसान झालं. एका अर्थी मित्रांनो हा क्रॅशच होता, पण सुदैवानं त्या हेलिकॉप्टरमधल्या पायलटसकट कमांडोजपैकी कोणालाही काही इंजुरी झाली नाही, दुखापत झाली नाही. दुसरीकडे दुसऱ्या हेलिकॉप्टर्समधले सील्सही एव्हाना घराबाहेरच्या एरियात उतरले आणि प्रत्यक्ष मिशनला सुरुवात झाली. हेलिकॉप्टर हे ऑलमोस्ट क्रॅश झाल्यानं त्याचा मोठा आवाज झाला आणि त्यामुळे अर्थातच या पूर्ण मिशनमध्ये जो काही सरप्राईज एलिमेंट त्यांना साधायचा होता ती संधी तर हुकली होती. पण आता इतक्या पुढे गेल्यावर मिशन तर पुढे कंटिन्यू करणं हे मस्ट होतं, कारण ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती. यानंतर परत मिळेल न मिळेल काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे आणखी वेळ न घालवता तटबंदीसारखी संपूर्ण घराला जे काही उंच भिंतीचं असं कंपाऊंड होतं आणि गेट जे काही होतं तर ते ब्लास्टनं फोडत सील्स कमांडोजनं आत एंट्री घेतली. मुख्य कंपाऊंडच्या आतमध्ये मुख्य घराचं संरक्षण करायला आणखी एक भिंत होती आणि एक गार्ड हाऊस होतं. दरम्यान हे ऑपरेशन सुरू असताना लादेनच्या घरावर अनमॅन्ड ड्रोनद्वारे त्याचं कव्हरेज हे हजारो किलोमीटर दूर वॉशिंग्टनमध्ये लाईव्ह स्ट्रीम होत होतं. ऑपरेशनच्या लाईव्ह अपडेट्ससाठी व्हाईट हाऊसमध्ये तेव्हा सिच्युएशन रूम ही स्पेशली क्रिएट करण्यात आली होती आणि या सिच्युएशन रूममधून एअरफोर्सचे ब्रिगेडियर जनरल ब्रॅड वेब हे संपूर्ण ऑपरेशन मॉनिटर करत होते. त्यांच्यासोबत नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे डायरेक्टर मिशेल लिटर आणि CIA चीफ लिओन पॅनेटा हे होते. हे सगळे वेगवेगळ्या कॉन्फरन्स रूममध्ये बसलेले होते. तर प्रत्यक्ष ऑपरेशनला सुरुवात झाल्यावर तेव्हाचे व्हाईस प्रेसिडेंट जो बायडन, रॉबर्ट गेट्स आणि हिलरी क्लिंटन हे रूममध्ये एका आले की जी सिच्युएशन रूम म्हणून स्पेशली फॉर्म केलेली. वास्तविक ती खूप छोटी कॉन्फरन्स रूम होती, त्यामुळे ज्यांना बसायला जागा नव्हती ते उभं राहून आणि श्वास रोखून समोर स्क्रीनवर दिसत असलेलं फुटेज हे बघत होते. वास्तविक प्रोटोकॉलनुसार प्रेसिडेंटनं बराक ओबामांनी या रूममध्ये येणं अपेक्षित नव्हतं, पण आय नीड टू वॉच दिस असं म्हणत लवकरच बराक ओबामाही या सिच्युएशन रूममध्ये येऊन जनरल वेब यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसले. मग यात एक थिअरी असं म्हणली जाते की प्रत्यक्ष प्रेसिडेंटनी का येऊ नाही सिच्युएशन रूममध्ये, तर ऐनवेळी काही इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झाली तर ज्या काही डिरेक्टिव्स किंवा जे काही डिसिजन्स हे रिअल टाईममध्ये घ्यायला लागतील तर त्याच्यावर फक्त आणि फक्त डिफेन्स चीफला हे काउंटर आर्ग्यू किंवा तो बदलायला भाग हे फक्त प्रेसिडेंट पाडू शकतात. आणि असं काही झालं तर प्रेसिडेंटचा तो हे ऐकायचा का काय अशी पेच स्थिती निर्माण झाली असती. पण असं म्हणतात की ओबामांनी या कुठल्याही ह्याच्यात काहीही इंटरफिअर केलं नाही आणि ते ॲज अ म्यूट स्पेक्टेटर हे सगळं बघत होते. मित्रांनो, तर ते जे काही ड्रोन होतं तर ते लादेनच्या घरावर असल्यानं हेलिकॉप्टर हार्ड लँड झाल्याचं, क्रॅश झाल्याचं सिच्युएशन रूममध्ये दिसलं आणि सगळ्यांचे चेहरे एकदम टेन्स झाले. यावेळी व्हाईट हाऊसचे फोटोग्राफर पेट सुझा यांनी काढलेला एक फोटोग्राफ हा प्रसिद्ध आहे. आपल्यापैकी अनेकांनी तो इंटरनेटवर किंवा बातम्यांमध्ये बघितला असेल की ज्यात सगळेजणं खूप टेन्स आणि श्वास रोखून बसलेत असं दिसतं आहे. त्यात ओबामा दिसतात, त्याच्यानंतर हिलरी क्लिंटन, जो बायडन असे सगळे मोठे पॉलिटिशियन्स हे दिसत आहेत आपल्याला. हे सगळं जरी असलं तरी सील कमांडोजनं प्रत्यक्ष घरात एंट्री केल्यावर त्या पुढच्या 20 ते 25 मिनिटात नेमकं काय घडलं हे व्हाईट हाऊसमधल्या सिच्युएशन रूममधल्या हुजहूननाही काही कळलं नाही, काही अपडेट्स मिळाले नाहीत. कधीचं सगळ्यात मेन कारण म्हणजे ते काही ड्रोन होतं ते घराच्या वर होतं, त्याच्यामुळे ॲक्च्युअल घरात जे काही मिशन किंवा ऑपरेशन सुरू झालं त्याचे अपडेट्स काही त्यांना लाईव्ह मिळत नव्हते आणि ते नर्वसपणे पुढच्या अपडेट्सची वाट बघत राहिले. इकडे दुसरीकडे दरम्यान घरात प्रवेश करताना सील कमांडोजना पहिला रेझिस्टन्स जो काही झाला तो अल कुवैतीकडनं, लादेनच्या खास माणसाकडनं. त्यानं गार्ड हाऊसच्या दारामागनं कमांडोजच्या दिशेनं फायर ओपन केलं. यावेळी झालेल्या चकमकीत कमांडोजनं कुवैती आणि त्याच्या बायकोला ठार केलं. मुख्य घरात प्रवेश केल्यावर कमांडोजची गाठ ही कुवैतीच्या भावाशी पडली. तो बंदूक काढण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून त्यालाही ठार करण्यात आलं. त्यानंतर वरच्या मजल्यावर जात असताना बिन लादेनचा मोठा मुलगा खलिद बिन लादेन हा मध्ये पडला. कमांडोजनं त्यालाही गोळ्या घालून संपवलं. आतापर्यंत रेड सुरू होऊन ही 20 मिनिटं होत आली होती आणि अजूनही कमांडोजना त्यांना जे पाहिजे होतं ते हाय व्हॅल्यू टार्गेट सापडलं नव्हतं. पण सगळ्यात वरच्या मजल्यावर लादेनच्या शोधाची जबाबदारी असलेल्या सील्सना लादेन पहिल्यांदा दिसला. तो त्याच्या रूममधून डोकावून बघत होता. त्यांनी त्याला इमिजिएटली ओळखलं. त्यांची क्षणभर नजरानजरही झाली. आता यानंतर नेमकं काय झालं याबद्दल 2-3 थिअरीज आहेत. एका थिअरीनुसार रूममध्ये प्रवेश केल्यावर लादेनच्या मदतीसाठी त्याच्या पुढे उभ्या असलेल्या त्याच्या बायकोच्या पायात गोळी घालून तिला वाटेतून बाजूला करत मग लादेनचा वेध घेण्यात आला. तर नंतर ऑपरेशनबद्दल बाहेर आलेल्या अधिक विश्वसनीय माहितीनुसार लादेन जेव्हा रूममधून डोकावला तेव्हाच त्याच्यावर गोळी झाडण्यात आली, जी त्याच्या थेट डोक्यात घुसली आणि तो जबर जखमी झाला. त्यानंतर कमांडोजनं आत जात त्याला आणखी गोळ्या घालत संपवलं. त्यानंतर त्याच्या रूममध्ये AK-47 आणि रशियन मेड मार्कोव पिस्टल आढळून आली. पण संपूर्ण ऑपरेशन दरम्यान स्वतः लादेनकडून कोणताही थेट प्रतिकार हा करण्यात आला नाही. लादेनला ठार केल्यावर एका कमांडोनं आपल्याकडच्या वॉकी टॉकीवरून त्याच्या कमांडरला जेरोनिमो एकिया असा कोडवर्डमध्ये मेसेज पास केला. यातल्या एकियाचा फुलफॉर्म हा एनिमी किल्ड इन ॲक्शन असा होता, तर जेरोनिमो हा लादेनसाठीचा कोडवर्ड असण्याची शक्यता आहे. लादेनला संपवल्याची ब्रेकिंग न्यूज ही लगेच प्रेसिडेंट ओबामांना वी गॉट हिम या मेसेजद्वारे कळवण्यात आली. दरम्यान हे मिशन सुरू असतानाच पाकिस्तानी एअरफोर्सकडून फायटर जेट्सची जमवाजमव करण्यास सुरुवात करण्यात आलेली, कारण त्यांना काहीच क्लिअर होत नव्हतं की कुठलं ही चॉपर्स आले आणि हे नेमकं काय सगळं सुरू आहे. दुसरीकडे मिशनवरचे सगळे कमांडोज हे अफगाणिस्तानला सुखरूप परत आल्याशिवाय मिशन संपणार नव्हतं, त्यामुळे वॉशिंग्टनला काही करून पाकिस्तानकडून कोणताही संभाव्य प्रतिकार हा टाळायचा होता. त्यामुळंच जरी या संपूर्ण मिशनबद्दल पाकिस्तानला सुरुवातीपासून हे अंधारात ठेवण्यात आलेलं असलं, विश्वासात घेण्यात आलं नसलं, तरी प्रत्यक्ष ऑपरेशन सुरू झाल्यावर एका हाय व्हॅल्यू टार्गेट विरोधात आम्ही मिशन सुरू केलं आहे अशी माहिती US ऑफिशियल्सकडून पाकिस्तानला देण्यात आली. पण ते टार्गेट म्हणजे बिन लादेन आहे हे शेवटपर्यंत सांगण्यात आलं नाही, त्यामुळं पाकिस्ताननं आपल्या फायटर जेट्सना परत बोलावलं. मॅनहंटमध्ये याविषयी डिस्क्राईब करताना असं म्हणलं आहे की पाकिस्तानला कदाचित अशीही भीती तेव्हा वाटू शकली असती की कदाचित भारताकडून काही अटॅक हा करण्यात आला आहे का पाकिस्तानवर, कारण अबोटाबादमध्ये जिथे लादेनवर कारवाई झाली तिथनं जवळच पाकिस्तानची मिलिटरी अकॅडमी ही होती. सो तिथे खूप मेजर एस्टॅब्लिशमेंट्स आहेत, त्याच्यामुळे पाकिस्ताननी अशा संशयावरून भारताविरोधात काही कारवाई करू नाही अशी ही भीती ही अमेरिकेला वाटत होती, कारण अर्थातच दोन्ही देश भारत आणि पाकिस्तान हे अण्वस्त्र सज्ज असे देश आहेत, त्याच्यामुळे यातनं या गैरसमजातनं काही होऊ नये त्या कारणानेही अमेरिकेनी पाकिस्तानला ऑपरेशन सुरू झाल्यावर त्याची माहिती देत तुमच्या त्यांच्याकडून काही बाकी आगळीक होणार नाही याची काळजी घेतली असं कळतं. लादेनला ढेर केल्यावर नेव्ही सील्सच्या टीमनं परतण्याची तयारी सुरू केली. निघताना लादेनच्या बॉडीसोबतच त्यांनी तिथं सापडलेली डॉक्युमेंट्स, कम्प्युटर हार्ड ड्राईव्ह्स, पेन ड्राईव्ह असं महत्त्वाचं सामानही ताब्यात घेतलं. हार्ड लँडहून क्रॅश झालेलं हेलिकॉप्टर कामाचं राहिलं नसल्यानं बॅकअपपैकी एक चिनूक चॉपर हे कमांडोजला घ्यायला आलं, तर निघण्यापूर्वी क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टर्समध्ये एक्सप्लोजिव्स टाकत ते ब्लास्ट करण्यात आलं. अशा प्रकारे साधारण 40 मिनिटं चाललेल्या ऑपरेशन नेपच्यून स्पियरमध्ये लादेनबरोबरच त्याचा मोठा मुलगा अल कुवैती, त्याची बायको आणि भाऊ हे ठार झाले. हे ऑपरेशन झालं तेव्हा त्या घरात लादेनच्या 3 बायका आणि मुलं मिळून साधारण 17 ते 18 जणं राहत होते. कमांडोजनं बाकी लोकांनी ते निघताना किंवा निघाल्यावरही काही गडबड करू नाही यासाठी निघण्यापूर्वी त्यांचे हातपाय हे बांधले. या ऑपरेशनमध्ये लादेनचं एन्काउंटर झालं तर त्याचं नेमकं काय करायचं याचा प्लॅनही अमेरिकेनं आधीच तयार केलेला. त्याची बॉडी ही मागे ठेवली तर त्याला समाधीचं रूप येईल हे माहिती असल्यानं तिला मूठ माती देण्याऐवजी जलसमाधी देण्याचं ठरवण्यात आलं. यासाठी इस्लामी परंपरांचाही अभ्यास हा आधीच करण्यात आला होता असा दावा मॅनहंट या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यानंतर लादेनची बॉडी ही अरबी समुद्रात अननोन लोकेशनवर असलेल्या USS कार्ल विन्सन या एअरक्राफ्ट कॅरियरवर नेण्यात आली आणि त्या जहाजावरून ती समुद्रात दफन करण्यात आली. मित्रांनो, 9/11 हल्ल्याची तुलना ही दुसऱ्या महायुद्धात जपाननं 7 डिसेंबर 1941 या दिवशी अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याशी केली जाते. यानंतरच अमेरिका ही ऑफिशियली युद्धात उतरली होती आणि याची परिणती ही बरोबर त्यानंतर 4 वर्षांनी अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात झाली होती. 9/11 फरक इतकाच आहे की अमेरिकेविरुद्ध कुठल्या देशानं हल्ला केला नव्हता, तर अल कायदासारख्या नॉन स्टेट ऑर्गनायझेशननं तो केला होता, ज्याच्या म्होरक्याला ठार करायला अमेरिकेला तब्बल 10 वर्ष लागली. एक मात्र खरं आहे की 9/11 नंतर दहशतवादाची, टेररिझमची व्याख्या ही पूर्णपणे बदलली आणि आपण जगभर वेगवेगळ्या देशांमध्ये जे उपद्व्याप करत आलो आहे त्याची झळ ही आपल्यालाही बसू शकते याची अमेरिकेला पहिल्यांदाच जाणीव झाली. त्यातून ही महासत्ता शहाणी झाली का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. येस मित्रांनो, ओसामा बिन लादेनच्या हंटवरचे, ऑपरेशन नेपच्यून स्पियरवरचे हे 2 एपिसोड्स तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा. तुम्ही माझी निरंजन मेढेकर या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर कनेक्ट होऊ शकता, ज्याचा आयडी आहे niranjan_selfmade. याशिवाय फेसबुकवरही तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता, निरंजन मेढेकर याच नावाने माझा अकाउंट आहे. येस, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या खतरनाक इंटरेस्टिंग केससह. तोपर्यंत टाटा.